चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विझे डेली शुगर मार्केट अपडेट, सोमवार 10 फेब्रुवारी 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात बाजार स्थिर होता। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,225 रुपये ते 3,250 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर M30 साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,300 रुपये राहिला। उत्तर प्रदेश मध्ये M30चा व्यापार 3,320 रुपये ते 3,350 रुपये होता। गुजरात मध्ये S30चा व्यापार 3,200 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,270 रुपये ते 3,310 रुपये होता। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,540 रुपये ते 3,570 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,600 रुपये ते 3,620 रुपये राहिला। तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,290 रुपये ते 3,400 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,350 रुपये ते 3,400 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, जरी किमती गगनाला भिडल्या आहेत तरी भारतात अद्याप मागणी तीव्र झाली नाही, मागणी वाढत जाईल अशी निर्यातदारांना आशा आहे। एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युम्सा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,700 रुपये ते 23,800 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युम्सा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24,100 रुपये ते 24,300 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युम्सा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $372 ते $374 पर्यंत आहेत आणि इक्युम्सा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $380 ते $382 पर्यंत आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $430.30 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $14.97 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.31 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.28 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 3,583 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $50.16 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 162.23 अंकांनी वर येऊन 40,979.62 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 66.85 अंकांनी वर येऊन 12,031.50 अंकांवर बंद झाला।